chinimandi.com पॉडकास्ट। टोळांच्या हल्ल्यापासून वाचवणार 155 कर्मचारी। जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांच्या अनुसार जिल्ह्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये टोळ दलाचा प्रकोप नाही। शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी सर्व तयारी केली आहे। या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जिल्ह्यातील 1257 गावांमध्ये सुरक्षेसाठी कृषी विभागाचे 155 कर्मचारी तैनात आहेत। नोडल अधिकारी असणारे मुख्य विकास अधिकारी प्रथमेश कुमार कृषी, कृषी रक्षा उद्यान, ऊस साखर कारखाने आणि कृषी वैज्ञानिकांबरोबर बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकारी यांनी सांगितले की 9 मोठे पाण्याचे स्प्रेअर तसेच अग्निशमन विभागातून एका धुराची मशीन, 42 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर साखर कारखाना रोजांगाव, 12 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर साखर कारखाना मसोधा, 5 ऑटोमॅटिक स्प्रेअर तसेच 1 फॉगिंग मशीन नगर निगम, 2 ऑटोमॅटिक स्प्रेअर तसेच 1 फॉगिंग मशीन नगर पंचायत भदरसा आदी फवारणीसाठी घेतली जाणार आहेत। 5 ऑटोमॅटिक स्प्रेअर, 8 मोठे स्प्रेअर, 6 ऑटोमॅटिक स्प्रेअर व 2 फॉगिंग मशीन नगर निकाय बिकापूर, 1 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर तसेच 10 ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर उद्यान विभागाच्या अतिरिक्त शेतकऱ्यांजवळ पीक सुरक्षेसाठी हँड स्प्रेअर यापूर्वीच उपलब्ध केलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुसार टोळ दलापासून बचाव करण्यासाठी 5000 लिटर औषध फवारणीसाठी कीट रसायन दुकानात रिझर्व्ह केले गेलेले आहे। कीटनाशक विक्रेत्यांजवळ 10 ते 12 हजार लिटर कीट रसायन फवारणीसाठी उपलब्ध आहे। रोजागाव साखर कारखान्याजवळ 300 लिटर व मसोधा यांच्याजवळ ही 900 लिटर कीटकनाशक औषध उपलब्ध आहे। प्रत्येक तहसीलच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा विकास खंडाचे नोडल अधिकारी, खंड विकास अधिकारी बनवले गेले आहेत।